एकम् जन्मना व्रज श्रयत इन्दिरा शाश्वत त्वयि धृता स्वां विचिन्वते सये साधु जात सरसि जोधर श्रीमुषादृश वरद निघ्नतो नेह किं वध ते वयं रक्षितान्मुः ಕಾ ನಂದನೋಭವ ನಖಿಲ ದೇಹಿನಾ ಅಂತರಾತ್ಮದೃಕ ವಿಶ್ವಗೋತಯೇ ಸಖೌ ದೇವಾ ಸಾತ್ವತಾಂ ಕುಲೇ ಭಯಂ ವೃಷ್ಣೆ ಧೂರ್ಯತೆ ಚರಣಮೀಯುಷಾ ಸಂಸ್ಕೃತೆ ಭಯ ಕಾಮದಂ ಶಿರಸಿ ದೇಹಿನಾಂ ಶ್ರೇಕರ ಗ್ರಹಂ ಹನ್ ತೀರಯೋಷಿತ ನಿಜ ಜನಸ್ಮಯ ವಂಶನಸ್ಮಿತ ಕಿಂಕರೇ ಸ್ಮನೋ ಪಾಪಕರ್ಷಣ ತೃಣಚರಾಣುಗಂ ಶ್ರೇನಿಕೇತನ ಪದಾಂಭುಜಂ ಕೃಣು ಕುಚೇಷು ನ ಕ್ರೇಂಧೇರೆ ಕ್ಷಯಂ ಜೀವನಂ ಕವಿ ವಿರೀಡಿತಂ ಕಲ್ಮಶಾಪಹಂ ತಂ ಭುವಿ ಗೃಣಂತಿ ತೇ ಸಿತಂ ಪ್ರಿಯ ಪ್ರೇಮ ವೇಕ್ಷಣಂ ವಿಹರಣಂ ಚತೆ ಧ್ಯಾನ ಮಂಗಲಂ
ಸಿತಂ ಪ್ರಿಯ
ರಹಸೆ ಸಂವಿದೋ ಯಾರೆ ದೇಸ್ಪೃಶ ಕುಹಕನೋ ಮನ ಕ್ಷೋಭಯಂತಿ ಹಿ
ರಹಸೆ ಸಂವಿದೋ ಯಾರೆ ದೇಸ್ಪೃಶ
ಸಿಯ್ರಜ ಚಾರಯನ್ ಪಶುನ್ ನಲಿನ ಸುಂದರಂ ನಾಥ ತೇ ಪದಂ ತಿನ ಕಲಿಲತಾಮನ ಕಾಂತ ಗಚ್ಛತಿ कामदम् पद्मजार्चितम् धरणिमण्डनम् ध्येयमापदे मञ्चते रमणनस्तनेष्व पयाधिहन् तवार्धनम् शोकनाशनम् स्वरितवेणुना सुष्ठुचुम्बितम् चते जड़ौ दीक्षता पक्ष्मकृत् दृशा प्रतिसुतान्वय धार्तो बान्धवान् अतिविलङ्घ्यते किञ्चुतागता कीटवयोषिता कस्त्यजेन्निषि संविदं रेक्षयोदयं प्रहसिताननं प्रेमवेक्षणं
रहसि संविदं रेक्षयोदयं
धामते मुहूर्ति स्पृहा मुह्यते मना
गृहदुराश्रयो वीक्ष धामते
व्यक्तिरङ्गते भुजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलम् स्वात्मनां स्वजनरुद्रुजां यन्निषोदनम्